महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श प्रतिमांना आणि विचारांना अभिवादन करू। आज आपण आयुष्यमती दारिका अक्षदा, आयुष्यमती आशा रत्नसिंह कृष्णाजी गायकवाड यांची कन्या, त्याचप्रमाणे आयुष्यमान दारक सुमित, आयुष्यमती सविता सुभाष सोनवणे यांचे चिरंजीव यांच्या मंगल परिणयाच्या निमित्ताने आपण हा परित्राण पाठ किंवा ही बुद्धपूजा आपण जी संपन्न करत आहोत, सर्वप्रथम त्याबद्दल आपलं कौतुक आणि अभिनंदन करतो। कारण की बुद्ध धम्माच्या परंपरेमध्ये सम्राट अशोकांचा एक शिलालेख आहे आणि या शिलालेखामध्ये सम्राट अशोकांनी एक शिलालेख असा लिहिलेला आहे की ज्या ज्या घरामध्ये समारंभ असतील, परिणय समारंभ किंवा इतर कोणतेही समारंभ, त्या त्या समारंभांना भिक्षूंना बोलवून त्यांच्याकडून परित्राण म्हणणे आणि त्यांच्याकडून धम्मदेसन ऐकणे हे प्रत्येक उपासकाचं कर्तव्य असलं पाहिजे। एक अशा प्रकारचा शिलालेखच आहे आणि हे हा जो शिलालेख आहे की बौद्ध धम्म आचरण करणाऱ्या प्रत्येक उपासक आणि उपासिकाने कशा पद्धतीने आपलं कर्तव्याचं पालन केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपल्या जीवनातील एक जो आपला जीवनमार्ग आहे, धम्म मार्ग जो आहे, तो धम्म मार्ग कसा विकसित केला पाहिजे त्याचा एक भाग आहे असं म्हणजे। म्हणून त्या काळातही सम्राट अशोकांनी जनतेला संदेश देत असताना शिलालेखाच्या माध्यमातून दिलेला होता आणि तो आजही आपण त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी हा संस्कार विधी संपन्न करत असताना मंगल परिणयाच्या अगोदर आपण हा परित्राण पाठ आणि ही धम्मदेसना या ठिकाणी आयोजित केलेली आहे। म्हणून आपलं कौतुक आणि अभिनंदन या ठिकाणी पुन्हा एकदा मी करतो। आणि जे काही आता मंगल परिणय होणार आहे, तर मंगल परिणय होणार याचा अर्थ काय, तर एक आपण वैवाहिक जीवनामध्ये प्रवेश करणार आणि या जीवनामध्ये प्रवेश करत असताना आपल्यावरती येणारी आपली जबाबदारी, आपले कर्तव्य, कुटुंबाच्या प्रती आपलं वात्सल्यभाव किंवा प्रेम आणि एकंदरीत आपली जीवनपद्धती, या सगळ्यांचाच एक समेळ या निमित्ताने, म्हणजे ज्याला आपण ऋणानुबंध जोडणे असं म्हणतो, त्या ऋणानुबंध जोडण्याच्या प्रक्रियेमध्ये होणार आहे। म्हणून बुद्ध एका लग्नाच्या कार्यक्रमामध्ये बुद्ध स्वतः एकदा उपस्थित होते आणि बुद्धांनी त्या ठिकाणी विधी नाही लावली, पण बुद्धांनी त्या ठिकाणच्या उपासक आणि उपासिका यांना, म्हणजे दारक आणि दारिका यांना उपदेश केला। त्यातला पहिला उपदेश बुद्धांचा असा होता की ज्याला आपण दारिकेची कर्तव्य आणि दारकाची कर्तव्य म्हणून आज आपण बऱ्याच ठिकाणी ते म्हणत असतो की एका दारक म्हणजे पुरुषाने काय केलं पाहिजे घर सांभाळत असताना, तर त्यांनी त्याच्या कष्टाने जे काही त्याला कमावता येईल त्यातून आपली उपजीविका, आपलं कुटुंब चालवलं पाहिजे। आणि हे कुटुंब चालवत असताना घरातील सर्व लोकांचा सांभाळ केला पाहिजे, त्याचप्रमाणे स्त्रीने काय केलं पाहिजे तर कुटुंबाचं मन जिंकलं पाहिजे, कुटुंबाच्या प्रती आपली सर्व कर्तव्य पार केली पाहिजे। आणि हे सर्व करत असताना त्यांचं जीवन बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी आणि संगम शरणम गच्छामीच्या जीवन प्रक्रियेमध्ये लागलं पाहिजे। म्हणून बुद्ध उपदेश करत असताना याच प्रकारचा उपदेश करतात की जे काय तुम्ही कमवता आणि त्यातून जे समाधान तुम्हाला प्राप्त होतं, त्यातून जे काय तुम्ही ग्रहण करता आणि त्यातून जे सौधार्य तुम्हाला मिळतं, त्याच्यातून जीवन आपलं सुखमय आणि शांतिमय बनत असतं। खरं तर आपण जीवन जगतोच त्यासाठी, आपल्या जीवन जगण्याचं उद्दिष्ट काय आहे, तर सुख आणि शांती मिळवणं। सुख आणि शांती आपण कधी निर्माण करू शकतो? तर जीवनाची जर वाटचाल शील, समाधी आणि प्रज्ञा या तीन मार्गावरती असेल तरच आपल्या जीवनामध्ये सुख शांती येते. जीवन जर आपण भूतकाळात शोधण्याचा प्रयत्न केला किंवा जीवनातलं सुख आपण भविष्यकाळामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला तर मात्र जीवनात सुख आणि शांती निर्माण होते. मग सुख आणि शांती कशावरती अवलंबून आहे? तर सुख आणि शांती आपण कोणत्या मार्गावरती चाललेलो आहोत त्याच्यावरती अवलंबून. मार्ग अत्यंत महत्त्वाचा शब्द बुद्ध वापरतात. बुद्धांनी जे सांगितलेले आहेत ते एकदम मोक्षप्राप्तीचे अशातला भाग नाही, पण बुद्ध म्हणतात की हा एक मार्ग आहे जीवनाचा. कोणता मार्ग आहे? तर आर्य अष्टांगिक मार्ग आहे. या मार्गावरती आपलं जीवन असलं, कारण की मार्ग म्हणजे काय की ज्याच्यामध्ये जीवनाचा विकास होण्याची प्रक्रिया असते. म्हणजे तुम्ही अमुक एक अंतर चालल्यानंतरच तुम्हाला ज्या निश्चित क्षेत्रामध्ये जायचं आहे तर त्या ठिकाणी जात असतानाचा जो तुमचा उत्साह आहे हा द्विगुणित होत असतो, वाढत असतो. तशाच पद्धतीने जीवनामध्ये उत्साह, प्रयत्न, श्रद्धा, प्रसन्नता या गोष्टी वाढणे खूप आवश्यक असतं आणि याच गोष्टी तुमच्या जीवनाला पोषक असतात. म्हणून कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे? तर शील, समाधी. आता शील आपल्याला सगळ्यांना माहिती कोणती शील असतात. शील याचा अर्थ नीती, शील याचा अर्थ प्रेम. प्रेम म्हणजेच नीती, नीती म्हणजेच प्रेम, आणि नीती आणि प्रेम म्हणजेच धम्म. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की ज्या ठिकाणी नीती निर्माण होते तिथे धम्म निर्माण होतो, ज्या ठिकाणी धम्म निर्माण होतो त्या ठिकाणी नीतिमत्ता निर्माण होत असते. नीती आणि धम्म वेगळे नाही आहेत, ते एकच आहे. आणि ही नीतिमत्ता ही आपल्या जीवनामध्ये आपण निर्माण करणे आणि आपलं जीवन त्या पद्धतीने आचरण करत असताना आपल्या घरातील सर्व लोकांमध्ये त्या प्रकारची भावना निर्माण करणे हे खूप गरजेचं असतं. दुसरी गोष्ट समाधी, म्हणजे आपल्या जीवनामध्ये ध्यान मार्ग असलाच पाहिजे. जर आपण ध्यान मार्गाच्या आधारे जीवन जगत नसू तर आपल्याला विचार जास्त येते, आपल्या जीवनामध्ये खूप कन्फ्युजन्स निर्माण होते, आपल्या जीवनामध्ये आपण खूप तर्कवितर्कामध्ये जीवन जगू, किंवा आपल्या मध्ये ज्या ज्या मानसिक प्रवृत्ती आहेत त्या मानसिक प्रवृत्ती निर्माण होतात. म्हणून बुद्ध बनण्याचा अर्थ काय? तर समाधी मार्ग आपल्या जीवनामध्ये असणे. यासाठी विपश्यना ध्यान आपण केलं पाहिजे आणि डेली केलं पाहिजे. मैत्री भावना आपण केली पाहिजे आणि ती डेली केली पाहिजे, तरच तुमच्या मनाचा विकास होऊ शकेल. अन्यथा मनाचा विकास होण्याचा दुसरा मार्ग आहे. एक जागतिक लेखक आहे ज्याचं नाव आहे डॅनियल कार्नेगी, याने एक पुस्तक लिहिलं आहे हाऊ टू इन्फ्लुएन्स पीपल अँड फ्रेंड्स, की याच्यामध्ये लोकांवरती लोकांचा जो आपल्यावरती प्रभाव पाडण्यासाठी किंवा आपला त्यांच्यावरती प्रभाव पाडण्यासाठी काय काय केलं पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी लिहिल्या, कसं वर्तन आपलं ठेवलं पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टी लिहिल्या. परंतु या सर्व गोष्टी त्यांनी लिहिल्यात आणि जगामध्ये पॉप्युलर पुस्तक झालेले आहेत डॅनियल कार्नेगीचे, परंतु आजही त्या पद्धतीने जगात वातावरण तयार झालेलं नाही. मात्र बुद्ध धम्माच्या अनुसार जर आपलं जीवन ठेवलं, आणि बुद्ध एका गाथेत हे समजावून सांगतात की कायेन सव्वरो साधू, साधू वाचान सव्वरो, मनसा सव्वरो साधू, साधू सब्बत्त सव्वरो. म्हणजे ज्याने कायेचा संयम केला, ज्याने वाचेचा संयम केला आणि ज्याने मनाचा संयम केला तोच खऱ्या अर्थाने साधुवादाला प्राप्त होतो, तोच खऱ्या अर्थाने साधू बनू शकतो. परंतु बुद्ध म्हणतात की काय आणि वाचेचा आपण संयम तरी किती करणार? अशा अनेक घटना आपल्या जीवनामध्ये घडतील की ज्याच्यामध्ये आपल्याकडून हा संयमित अवस्था निर्माण होत नाही. म्हणून या गाथेतच बुद्ध म्हणतात मनसा सव्वरू साधू, साधू सबत्त सव्वरू. मानसिक जो सव्वर आहे, सव्वर याचा अर्थ संयम नाही, सव्वर याचा अर्थ जाणीव. सवर याचा अर्थ की प्रत्येक गोष्ट करत असताना मनामध्ये येणारे प्रत्येक विचार, प्रत्येक उठणारा प्रत्येक तरंग मनामधला, याच्याप्रती येणारी जागृती जी आहे, सम्यक स्मृती त्याला आपण म्हणू शकू, ती सम्यक स्मृती म्हणजे खऱ्या अर्थाने सव्वर. आणि जर मनाचा सव्वर ज्याला प्राप्त झाला त्याला कायेचा पण सव्वर प्राप्त होतो, त्याला वाचेचा पण सव्वर प्राप्त होतो. आणि म्हणून बुद्ध धम्म इतका महान काय तर बुद्धांनी आजच्या आधुनिक मानसशास्त्रामध्ये देखील ज्या गोष्टी आज लोक प्रयत्न करून वर्तनाचा विकास करण्याचा प्रयत्न करतात तरी ते होत नाही, मात्र बुद्धांच्या या समाधीच्या मार्गाने या गोष्टी प्राप्त होतात। म्हणून आपल्या जीवनामध्ये समाधी मार्ग असला पाहिजे। बाबासाहेब आंबेडकर समाधी मार्गास म्हणतात की कुशलयुक्त चित्ताची एकाग्रता म्हणजे समाधी। मग कुशलयुक्त चित्त कसं बनतं? तर कुशलयुक्त चित्त बनण्यासाठी आपल्या रोजच्या जीवनामधलं येणारी रोजची आपली जी काही कामं आहेत ती सर्वच्या सर्व कामामध्ये आपण जागृत असणे आवश्यक। त्या सर्वच्या सर्व कामांमध्ये प्रत्येक गोष्ट करत असताना, म्हणजे जापानीज लोकांमध्ये एक टेक्निक आहे, जापानीज लोकं जे आहेत ती काम करते करायची थांबत नाही, ती सातत्याने कामात राहतात। जितकी तुम्ही कामात राहाल तितके जास्त तुम्हाला विचार येणार नाही, तितकं जास्त टेन्शन तयार होणार नाही, काम हेच ध्यान बनून जातं। आणि जेव्हा तुम्ही शांत बसाल तर ती शांतता देखील एक आनंददायक अवस्था निर्माण करते। म्हणून या दृष्टिकोनातून जर आपण आपल्या जीवनामध्ये समाधी मार्गाचा विकास केला आणि आपलं जीवन जे आहे हे प्रज्ञा प्राप्तीमध्ये जर लावलं, प्रज्ञाचा अर्थ ज्ञान, प्रज्ञाचा अर्थ कोणतं ज्ञान? ते ज्ञान नाही की जे आपण पुस्तकांमध्ये वाचलेलं असतं, ते ज्ञान नाही की जे आपल्या शाळा कॉलेज आणि विद्यापीठामध्ये शिकून आपल्याला मिळालेलं असतं, ते ज्ञान नाही की जे आपण चर्चेतून आपल्याला प्राप्त झालेलं असतं किंवा अनुभवातून आपल्याला आलेलं असतं। तर प्रज्ञाचा अर्थ असा की जे प्रत्यक्ष तुमच्या अनुभूतीला येतं, तुम्हाला रिअलाइज होतं, तुम्हाला या निसर्गाशी तुम्ही समरस होतात आणि तुमची प्रत्येक कृती ही एक प्रकारची अभिव्यक्ती बनत जाते प्रेमाची, करुणेची, मैत्रीची, त्यातून येणारं जे ज्ञान असतं ते वास्तविक ज्ञान असतं आणि हे वास्तविक ज्ञान आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपलं जीवन आहे। म्हणून याला शील, समाधी आणि प्रज्ञा अशा प्रकारचा मार्ग म्हटला जातो आणि हा मार्ग हा आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करणे आवश्यक आहे। अन्यथा आपल्या सगळ्यांकडे काय आहे? माहिती आहे। आपण माहितीचं आदान प्रदान करतो, म्हणजे आपल्याकडे जे ज्ञान आपण जे आपल्याला मिळतं, ज्ञान जे आपण समजतो, नॉलेज जे आपण समजतो ती माहिती असते। माहिती म्हणजे ज्ञान नसतं, तर ज्ञान हे प्रत्यक्ष तुमच्या मनोअवस्थेमध्ये निर्माण होत असतं आणि ही मनोअवस्था ज्यावेळेस तुमचं जे मन आहे ते मन शून्य अवस्थेला पोचतं त्यावेळेस तुमच्यामध्ये त्याचं प्रकटीकरण होत असतं आणि ती अवस्था म्हणजे बुद्ध अवस्था आहे, ती अवस्था म्हणजे प्रज्ञा अवस्था आहे। आणि या अवस्था प्रत्येक व्यक्तीने, तर ज्यांचे ज्यांचे मंगल परिणय झाले त्यांनी आत्तापर्यंत जीवन कसं जगलं हे स्वतःचं स्वतःच पाहिलं पाहिजे की त्यांचा बहुतांश जो काळ जो आहे हा बहुतांश काळ कसा गेला तर त्याचं आपण परिमार्जन केलं पाहिजे। उर्वरित काळ कसा जाणार आहे ते आपण ठरवलं पाहिजे। म्हणजे प्रत्येक जीवनाच्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? तर बुद्ध धर्मात त्याला एक शब्द आहे, परिव्यख्यन असं त्याचं नाव आहे। परिव्यख्यन याचा अर्थ मागे वळून पाहणे, वारंवार मागे वळून पाहणे, म्हणजे आपल्याला कळतं की आपण कुठे आलेलो। आणि या दृष्टिकोनातून आपलं जे जीवन आहे हे योग्य दिशेला आहे का नाही हे देखील आपण जाणणे खूप आवश्यक आहे आणि ती दिशा ही आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करता आली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आपण आपल्या जीवन मार्ग ठरवला पाहिजे। म्हणून मंगल परिणय आपण ठरवताना कोणत्या कोणत्या गोष्टी पाहत असतो? मुलाचं वय किती आहे, मुलीचं वय किती, म्हणजे त्यांची शारीरिक अवस्था काय, मुलाचं शिक्षण किती झाले, मुलीचं शिक्षण किती झाले, म्हणजे त्यांची मानसिक अवस्था काय, मुलाची बौद्धिक क्षमता, मुलीची बौद्धिक क्षमता ही आपण पाहत असतो आणि हे सर्व पाहून आपण योग जुळवत असतो। योग याचा अर्थ जुळवणे, जोडणे। तर हा योग आपण जुळवत असताना यातून दोघांची जी क्षमता आहे त्या क्षमतेच्या अनुसार त्या दोघांचे कुटुंब जे आहे हे अगदी चांगल्या पद्धतीने विकसित होण्याची संधी आपण समाज म्हणून देत असतो, कुटुंब म्हणून देत असतो आणि त्यांचा विकास करण्याची ही एक संधी असते। म्हणून याला जबाबदारी म्हटलं जातं, म्हणून याला कर्तव्य म्हटलं जातं आणि यातून आपण घडत असतो, यातून आपण शिकत असतो। म्हणून या सर्व प्रक्रियेमध्ये आपण आपल्या जीवनाचा समग्र विकास करण्यासाठी आपलं जीवन हे अर्पित केलं पाहिजे आणि आपलं जीवन अर्पित करत असताना आपण आपल्या जीवनात धनप्राप्ती केली पाहिजे, आपण आपल्या जीवनामध्ये ज्ञानप्राप्ती केली पाहिजे आणि आपण आपल्या जीवनामध्ये बलप्राप्ती केली पाहिजे। की ज्ञान आणि धन या दोन गोष्टी, भौतिक सुख आणि मानसिक सुख या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आणि या दोन्ही गोष्टींचा एक समेळ किंवा याचा बॅलन्स जर आपण साध्य केला तर जीवनाचं लक्ष आपल्याला प्राप्त झालं असं म्हणते. तर या ठिकाणी मी जास्त काय बोलत नाही कारण की वेळ खूप झालेला आहे. फक्त मी काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरे या निमित्ताने मी देतो की दारक दारिका हे असं म्हटलं पाहिजे का वधूवर म्हटलं पाहिजे? कारण की बौद्ध धम्माच्या संदर्भात असल्यामुळे दारक दारिका म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. आहा दारकचा अर्थ विद्यार्थी, दारिकेचा अर्थ विद्यार्थिनी. कोणते विद्यार्थी? तर जे धम्म मार्गात शिक्षार्थी आहेत त्यांना खऱ्या अर्थाने दारक म्हटलं जातं आणि त्यांना दारिका म्हटलं जातं की जे आता जीवनाच्या टप्प्यावरती शिकण्याची जी प्रक्रिया आहे ते पार पाडणार आहे. म्हणून विशेषतः बौद्ध धम्मात दारक आणि दारिका शब्द वापरला जातो. वधू आणि वर हा शब्द वापरला जात नाही. वधू याचा अर्थ काय करणे? तर वधू याचा अर्थ स्त्रीला पळवून नेणे. वर याचा अर्थ की पूर्वी ज्या पद्धतीने आर्य संस्कृती होती तर आर्य संस्कृतीमध्ये जे आर्य लोक हल्ला करायचे आणि स्त्रीला पळवून न्यायचे तर त्यावरून वधू आणि वर ह्या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. वर घोड्यावरतून जो येतो त्याला वर असं संबोधतात. वधू जिला घेऊन जातो तो घोड्यावरती बसवून घेऊन जातो, पळवून घेऊन जातो म्हणजे त्याला वाहनात नेतो असं म्हटलं जातं, म्हणून त्याला विवाह असं म्हणतात. पण बुद्ध याला विवाह हा शब्द नाही वापरत तर परिणय शब्द वापरतात. परिणयाचा अर्थ की दुसऱ्याच आपलंसं करणे, एकमेकांनी आपलंसं करणे, म्हणून त्याला परिणय किंवा मंगल परिणय म्हणजे शुभ परिणय आपण तो शब्द वापरतो. त्याचप्रमाणे आयुष्यमती की आयुष्यमानिनी यावर प्रकाश टाकावा. आयुष्यमती हा शब्द योग्य आहे. आयुष्यमती याचा अर्थ काय की आयुष्य ज्याचं वाढलं पाहिजे, आयुष्यमान जो झाला पाहिजे, आयुष्यमती झाली पाहिजे. तर आयुष्यमानिनी असा शब्द नसतो. आयुष्यमानिनी म्हणजे ग्रॅमॅटिक दृष्टिकोनातूनही चुकीचा शब्द आहे, परंतु काही लोकांनी त्या पद्धतीने बनवलेला आहे. आयुनी पण म्हणतात, परंतु खरा शब्द बुद्ध वापरतात तो आयुष्यमती आहे. आणि पालीमध्ये आयुसो असं त्याला म्हटलं जातं. तर या दृष्टिकोनातून ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत या आपल्या लक्षात आलं पाहिजे. कारण की बौद्ध संस्कृती ज्या आहे आता ही संस्कृती आहे. बुद्धमूर्ती, बाबासाहेबांची प्रतिमा, आपण पूजा करणे, पूजास्थान बनवणे ही एक संस्कृतीचा भाग आहे. या संस्कृतीचा उपयोग हा आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता निर्माण करण्यासाठी केला जातो. याचा जो अर्थ आहे म्हणजे पूजासनाचा अर्थ काय, तर एक ते सिम्बॉल आहे. कारण सिम्बॉल असल्याशिवाय आपण काय करू शकत नाही, काहीच नसेल तर काय करणार. लेण्यांमध्ये बुद्धांनी मूर्ती बनवण्यासाठी स्वतः बुद्धच माझी प्रतिमा बनवू नये किंवा मूर्ती बनवू नये स्वतः बुद्धांचं म्हणणं होतं. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये ज्या लेण्या ज्या होत्या त्या लेण्यामध्ये बुद्ध मूर्ती नसायच्या, फक्त स्तूप असायचं किंवा बोधिवृक्ष दाखवायचे. बोधिवृक्षाच्या खाली कोणीच दाखवत नसतं कारण की बुद्धांची प्रतिमा दाखवण्याची पद्धतीच नव्हती. हळूहळू ज्यावेळेस बुद्ध धम्माचा विकास होत गेला त्याच्यामध्ये मग बुद्धांच्या मूर्त्या दाखवायला लागल्या. म्हणजे जर तुम्ही भाजी लेणी पाहिली तर तिथं बुद्धांच्या मूर्त्या नाहीत. कार्ला लेणी पाहिली तर कार्ल्यात आतमध्ये मूर्ती नाही, बाहेर जी मूर्ती आहे ती नंतरच्या काळात बनलेली आहे. किंवा ज्या काही लेण्या आहेत फक्त अजंता कानेरी इथल्या लेण्यांमध्ये तुम्हाला जास्त मूर्ती दिसतात कारण त्या नंतरच्या काळातल्या लेण्या आहेत. आणि त्या बौद्ध धम्माचा विकास होत असताना बुद्धांची मूर्ती आवश्यक आहे म्हणून त्या बनवलेल्या लेण्या आहेत, त्याच्यामध्ये मूर्ती आपल्याला दिसते. तर मूर्ती, बाबासाहेबांची प्रतिमा, हे कापड्स वगैरे हे सगळे सिम्बॉलिक गोष्टी आहेत. या सिम्बॉलिक गोष्टीतून काय करायचं असतं तर भावना करायची असते, प्रॅक्टिस करायची असते, ह्याच्यात अडकायचं नसतं. ह्याच्यात तुम्ही अडकता म्हणून जीवनात अनेक कन्फ्युजन्स, अनेक गोष्टी आपण फॉलो करत राहतो. तर हे एक सिम्बॉल असलं पाहिजे आणि सिम्बॉल जे आहे ते सिम्बॉलचं आपण आदर्श म्हणून त्याचा वापर करत असतो आणि तो आदर्श आपण जपला पाहिजे म्हणून ते सिम्बॉल आपण बनवत असतो. तर ही एक संस्कृती आहे. दुसरी गोष्ट, आपण एकमेकांशी जे आपले रिलेशन असतात तर रिलेशन म्हणजे कशावर अवलंबून असतात तर कम्युनिकेशनवरती अवलंबून असतं. तुम्ही काय बोलता, काय बोलत नाही किंवा कशा पद्धतीने बोलतात किंवा बोलताना जे काही संप्रेषण ज्याला आपण म्हणतो हे कसं होत राहतं तर त्या कम्युनिकेशनवरतीनं आपली नाती बनत जातात, टिकत असतात. तर ते कम्युनिकेशन सम्यक वाचा या स्वरूपात आपण विकसित करणे गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर समग्र जो समाज जो आहे या समाजाला एक आदर्श घालून देण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि म्हणून आपल्या उठण्या बसण्या बोलण्या चालण्यामध्ये ही संस्कृती आपल्याला दिसली पाहिजे आणि या संस्कृतीचं जतन करत असताना आपल्या मनाचा विकासही त्या पद्धतीने बुद्ध धम्मामध्ये केला पाहिजे तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न आपण साकार करतो असं म्हणतो. तर ठीक आहे, मी जास्त वेळ तुमचा घेत नाही की आयुष्यमती अक्षदा आणि आयुष्यमान सुमित यांचा जो मंगल परिणय दिनांक किती 21 तारखेला या ठिकाणी संपन्न होणार आहे, तत्पूर्वी दोघांच्या जीवनामध्ये आयु वन्न सुख बल हे त्यांना प्राप्त हो आणि जीवनाचा जो उच्चतम जीवनमार्ग आहे तो बुद्धांच्या रूपाने प्राप्त हो हीच मंगल कामना करतो, हेच मंगल आशीर्वाद देतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.
अतिशय मानवी जीवनाला सर्वस्व मिळून देणारी दंभ दिसून